नमस्कार, आकाशवाणी पणजेच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी मनाली प्रभुगावकर तुमका यो प्रादेशिक खबरो दिता. सरकाराच्या माहिती तंत्रज्ञान खात्यावरवी राज्यात 150 वायफाय हॉटस्पॉट तयार करपाचो प्रस्ताव आसा. खासगी एजन्सी मार्फत वायफाय हॉटस्पॉटांची निर्मिती जातली अशी लेखी जाप माहिती तंत्रज्ञान खात्याचे मंत्री रोहन खवटे हांणी विधानसभा अधिवेशनात सभागृहात दिली. दिगंबर कामत हांचे प्रश्नाक मंत्र्यांनी ही लेखी जाप दिल्या. वायफाय हॉटस्पॉट तयार करपाचो प्रस्ताव आसलो तरी अजून जागे निश्चित जावंक ना. जाग्यांचो सोद घेवपाची प्रक्रिया सुरू आसा. जागे निश्चित जावंक नासले तरी 4 एजन्सींची नेमणूक जाल्या. मेसर्स डिजिटल नेटवर्क असोसिएशन प्रायव्हेट लिमिटेड, मेसर्स जीटीपीएल ब्रॉडबँड प्रायव्हेट लिमिटेड, ग्लोबल इन्फॉर्मेटिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि दिनेश इंजिनियरिंग लिमिटेड ह्या 4 एजन्सींची नेमणूक जाल्या. वायफाय हॉटस्पॉटांचो वापर लोकांक कशे तरेन घेवप शक्य जातले हे विशीची प्रक्रिया निश्चित जावपाची आसा. पर्यटन खाते हिंडलँड ट्युरिझम धोरण तयार करता. हे धोरण तयार केले काय गोयच्या पर्यटनातले नवे पैलू, नवी पर्यटन थळां पर्यटकांक पळोवपाक मेळटली अशी माहिती पर्यटन मंत्री रोहन खवटे हांणी सभागृहात दिल्या. आमदार चंद्रकांत शेटये हांणी हिंडरलँड ट्युरिझम धोरणाविषयी विचारिल्ल्या प्रश्नाक जाप देतना मंत्री रोहन खवटे हांणी ही माहिती दिली. गोयात फाटल्या पर्यटन हंगामात 81,75,000 देशी जाल्यार 4,52,000 आंतरराष्ट्रीय पर्यटक आयल्यात अशी माहिती पर्यटन मंत्र्यांनी दिल्या. स्वदेश दर्शन ह्या केंद्र सरकाराच्या योजनेच्या पहिल्या टप्प्यात गोयच्या दर्यादेग वाठारातले पर्यटन फुलोवपा खातीर काम केला जाल्यार दुसऱ्या टप्प्यात पर्यटन दर्यादेग वाठारासयत गावगिऱ्या वाठारातल्या पर्यटन थळांखातीर काम केला अशी माहिती मंत्री खवटे हांणी दिल्या. ह्या वेळार आमदार चंद्रकांत शेटये हांणी शापोरा न्हयेत बॅकवॉटर स्पोर्ट्स एक्टिव्हिटी सुरू करपाची सुचोवणी दिली. पंचायतीत ग्रामीण उदरगत प्राधिकरणाखाला ज्या ग्राम रोजगार सहाय्यांची नेमणूक झाल्या त्यांची नोकरी सध्या तरी कंत्राटीत स्वरूपाची उरतली. तांकां नोकरेत कायम करपाचो सध्या तरी प्रस्ताव ना अशी लेखी जाप ग्रामीण उदरगत प्राधिकरणाचे मंत्री गोविंद गावडे हांणी दिल्या. आमदार क्रूत सिल्वा हांणीचे लेखी प्रश्नाचेर तांणी ही जाप दिली. आता मेरेन 15 पंचायतींनी ग्राम रोजगार सहाय्यांची नेमणूक झाल्या. ह्या सगळ्यांक महिन्याक 21,116 रुपया पगार आसा. सगळ्यांची नेमणूक डिसेंबर 2021 वर्सा झाल्या. सगळ्यांकडेन दुसऱ्या पंचायतीचो लेगीत ताबो आसा. शिवोली सरकारी प्राथमिक भलायकी केंद्राची भौशीक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी पळोवणी केल्या. ह्या केंद्रांच्या डागडुजी खातीर सुमार 53,00,000 रुपया खर्च येतलो आणि 10 ऑक्टोबरासावन काम सुरू जावन 2 म्हयन्या भितर पुराय करतले अशें उतर मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी शिवोलेची आमदार दिलायला लोबो हांच्या प्रश्नाक जाप देतना दिली. गोयच्या काजूक आणि काजू फेणीक प्राधान्य दिवपाक फावो ती पावलां उबारल्यात. गोयच्या फेणीक आणिक प्रसिद्धी मेळची आणि व्हडा प्रमाणात विक्री जावची म्हण आंतरराष्ट्रीय विमानतळार फेणीची करमुक्त विक्री जावप गरजेचे आसा अशी मागणी पर्येची आमदार डॉ देविया राणे हांणी केल्या. राज्यातली नामनेची सहकारी संस्था गोवा बागायतदार सहकारी संस्थेन 60 वर्सां पुराय केली. शेती मालक बरी बाजारपेठ उपलब्ध करून दिवपा वांगडा शेतकारांक आपल्या मालाक बरे मोल मेळचे म्हण बागायतदार संस्थेन केल्लो वावर तोखणायेक पात्र आसा. राज्यातल्या वेगवेगळ्या वाठारातले 9,500 शेतकार या संस्थेचे वांगडी आसात. गोयभरात बागायतदार सहकारी संस्थेच्यो 29 फाटे कार्यरत आसात अशी माहिती एनआरआय राज्य आयुक्त तशेंच संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र सावयकार हांणी दिली. 5 फावट राज्य पुरस्कार आणि 1 फावट सहकारितेचो राष्ट्रीय पुरस्कार ह्या संस्थेक फावो झाला अशेंय सावरकार हांणी सांगले. मिनेझीस ब्रागांझा संस्थे वतीन आज सकाळी 11 वरांचेर सरकारी कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय खांडोळेच्या सहकार्यान लोकमान्य टिळक पुण्यतिथी कार्यावळीचे आयोजन केला. ज्येष्ठ पत्रकार परेश प्रभू, रमेश वसकर, सुहागसिनी प्रभूगावकर आणि किशोर शेठ मांद्रेकर हांचो ह्या वेळार भोवमान करतले. मजगती राज्य सरकारा वतीन परवरी सचिवालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी मनयतले. सकाळी मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत टिळकांच्या फोटोक पुष्पहार घालून आर्गा ओपतले. दादल्यांच्या क्रिकेटात फाल्यासावन सुरू जावपी 3 मॅचींच्या एका दिसाच्या आंतरराष्ट्रीय खेळामाळेत भारत श्रीलंके आड खेळटलो. पहिली वन डे मॅच कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमाचेर जातली. हेर दोन मॅची 4 आणि 7 ऑगस्टाक जातल्यो. सगळ्यो मॅची 2:30 वरांचेर सुरू जातल्यो. रोहित शर्मा 50 ओव्हर फॉर्मेटात भारतीय पंगडाचे फुडारपण करतले. विराट कोहली आणि श्रेयस अय्यर हे खेळगडे ह्या वन डे मॅचीत खेळतले. इतल्यान ह्यो प्रादेशिक खबरो सोपल्यो.